यिर्मया अध्याय 21. यिर्मयाला परमेश्वराकडून आलेले वचन ते असे, जेव्हा राजा सिदकिया मलकयाचा मुलगा पशिहूर आणि मासियाचा मुलगा सफने याजक या दोघांना यिर्मयाकडे पाठवले, त्याने म्हटले, आमच्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना कर, कारण बाबेलचा राजा नबुकदनेस्सर आपल्यावर स्वारी करत आहे. कदाचित परमेश्वर पूर्वीप्रमाणे काही विषयमय कार्य घटना घडून आणीन व त्यास आमच्यापासून परतून लावेल. यिर्मया त्यांना म्हणाला, सिदकिया राजाला असे सांगा, परमेश्वर इस्रायलचा देव असे म्हणतो, पहा तुमच्याजवळ युद्धोपयोगी शस्त्रे आहेत, तुम्ही त्याचा उपयोग बाबेलचा राजा व खासदी यांच्यापासून तुमचे रक्षण करण्यासाठी करीत आहात. मी ती शस्त्रे निरुपयोगी करीन. बाबेलचे सैन्य नगरीच्या तटबंदीबाहेर सगळीकडे पसरले आहे. लवकरच त्या सैन्याला मी यरुशलेममध्ये आणीन. मी माझ्या सामर्थ्यवान हाताने, क्रोधाने, वरोषाने व मोठ्या कोपाने तुमच्याशी युद्ध करीन. मी त्या शहरात राहणाऱ्यांना व मनुष्यांना व प्राण्यांना मारीन. ते मोठ्या रोगराईने मरतील, परमेश्वर असे म्हणतो. त्यानंतर मी यहुदाचा राजा सिदकिया याला, त्याच्या अधिकाऱ्यांना आणि जो कोणी मरीपासून, तलवारीपासून, दुष्काळापासून वाचला असेल त्या सर्वांना मी बाबेलचा राजा नबुकदनेस्सर याच्या हाती, त्यांच्या शत्रूच्या हाती आणि जे त्याचा जीव घेऊ पाहतात त्यांच्या स्वाधीन करीन. आणि तू या लोकास सांग, परमेश्वर असे म्हणतो, पहा जीवनाचा मार्ग आणि मरणाचा मार्ग मी तुम्हा पुढे ठेवतो. जो या शहरात राहील तो तलवार, उपासमारीने व भयंकर रोगराईने मरेल. पण जो कोणी बाहेर तुम्हास वेढा घातलेल्या खासद्यांकडे पार निघून जाईल तो वाचेल आणि त्याचा जीव त्यास लूट असा होईल, परमेश्वर असे म्हणतो. कारण मी आपले मुख या शहराच्या विरुद्ध चांगल्यासाठी नाही तर त्याच्या वाईटासाठी केले आहे. मी बाबेलच्या राजाला ते देऊन टाकीन, तो ते आगीत भस्मसात करील. यहुदाच्या राजाच्या घराण्याविषयी परमेश्वराचे वचन ऐका. दाविदाच्या घराण्या, परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही सकाळी न्याय करा, जो लुटलेला त्यास पिळणाऱ्याच्या हातातून सोडवा, नाहीतर तुमच्या कर्माच्या दुष्टतेमुळे माझा रोष अग्निप्रमाणे बाहेर निघेल आणि त्यास कुणी विझू शकणार नाही. खोऱ्यात आणि सपाट जागेतील खडकात राहणाऱ्या, पहा परमेश्वर असे म्हणतो, मी तुझ्या विरुद्ध आहे. जे तुम्ही असे म्हणता, आमच्यावर कोण हल्ला करेल? कोण आमच्या भक्कम नगरीत येणार? परमेश्वर असे म्हणतो, तुमच्या कर्माच्या फळाप्रमाणे मी तुम्हास शिक्षा करीन आणि मी तिच्या वनात अग्नी पेटवीन, तेव्हा ते सभोवतीचे सर्व काही जाळून टाकेल.